दो मिनट तक
पानी पीऊ का
पानी पाजे का
नको
पानी हवे ना
नको
बस हावर पानी नको तुम्हाला हवे
नाही मला नाही यांना सांग
या तुमच्या कोण आहेत जाऊ बाई काका
आम्ही नंद भाऊजे
ननंद भाऊजे
आणि भाऊजे मग अशी उगाच म्हणलं काय भाऊजे इथून गाणं
चुलत भावाची बायको
ना समोर घर लग्नाची जर हालत कुणाची दळायची असली ना तर पहिलं आमची आमचा दिवस ठरवित्यात मी कधी घरी असं हे ठरवायचं मग आमची तारीख ठरवायची मग ती लग्नाची हालत आम्ही आमच्या सोडीवर सांगतो त्यांना दळायला ते गुणाबाई
त्याशिवाय कुणी नाही तिथं
आपण दोघी जर म्हणायला लागलं ना मग कित्येक ध्यानात येईन त्याचा तपासच नाही भरपूर ध्यानात येईल ते त्या दिवशी गुणाबाई शेवबाई या त्या ना गुणाबाई आणि किसाबाई ते गाण्याला नाही त्या सुन
दुसऱ्या एक म्हाताऱ्या बाई यायच्या ना तुमच्या
चिंधाबाई
पार्वताबाई पार्वताबाई
शिंदे
पार्वताबाई आलो होते
त्याही गाण्याला भरपूर
येत
ती पण
गाण्याला आता लक्ष राहिलं
आमच्या
गावात गिरण जरी झाली होती ना तरी आमची माणसं लय सासूस करायची पैसे द्यायचे नाही
सासूस नव्हत्या ना
मग घरी दळायचं आपल्याकडे असं त्या वेळेला कशाचं पैसे जवळ माणसाच्या लय परिस्थिती बिकट त्या वेळेची असला आपल्याकडे तर पाच पैसे किलो पाच पैसे पाहिजे
पण कुठे आणणार
बर पैसे असलं तर आणणार ना आणि हे लोक द्यायचे नाही मग विचारा आणला तीन वाजता उठायचं पाठायचं एवढं जाते आता माझ्या घरात आहे मग ते जात
असं
एकटी वाढायची आणि पाठायची त्या जात्याला दळण दळून गाणं म्हणायची त्यांचा वडील ह्यांना शिव्या द्यायचं ती पोरगी काय करते जाऊन बघा ह्या कवर झोपल्या
त्यांची सासू अशी बोलायची अगं ये शिवाय अगं कवर झोपतीस अगं सकाळ काय माती खानताय
अशी माणसं होती दळायची आणि आता काय आता जेवण नाही काय नाही काय नाही कशाला कोणी जात्यावली गाणे म्हणते शब्द आता आता बाकीचं या आपल्या पाठीमा प्रपंच आहे मुलं बाळ आहेत ते डोक्यात आहे म्हणलं हे कशाचं देणार राहत आहे असं आहे तवा मी म्हणते की तुमच्या सारख्याने 8-15 दिवस जरी मला म्हणलं असेल 15 दिवस नितीने म्हणे इथं बसून गाणी म्हणतात 15 दिवस पुरली असती एवढी गाणी होती माझ्या ध्यान
आणि आता तर जवळ जातो 2-2.5 वर्ष झाले काय झाले हे सोनवणे वाढल्यापासून
आणि सोनवणे वाढल्यापासून काय
म्हणते मी तरी इथं म्हणले पण ही लोक घरी एवढ्या बाहेर ना आमच्या
अजिबात नाही
25-30 बाहेर लगेच एकत्र येतील पण आता 2-2.5 वर्ष झाले कसला खेळ नाही
गवऱ्याचा खेळ आम्ही इतकं खेळायचं महिनाभर आम्हाला झोपा नव्हती पण आम्ही अजिबात नाही सोनवणे मेल्यापासून खेळ नाही काय आमचा मोठा झाप झालेला आहे ते सांगते
कारण की त्या लाईट लावून घेतील
त्या दिवशी आमचा भाव म्हणला जरा पिऊन आलत म्हणलं अरे पहिलं तुम्हाला लाउडस्पीकर नव्हता आपला स्वतःचा तर तुम्ही गावात जायचा आणि स्वतः स्वतः पैसे भरायचे ना आता काय झालंय तुम्हाला खेळायला आम्हाला म्हणलं आता आपला स्वतःचा लाउडस्पीकर आहे अजून भोंगे सगळं आपलं सगळं साहित्य आहे मग आता काय झालं तुम्हाला खेळाय तुम्हाला हुशारीच नाही राहील आम्ही सोनवणे मेल्यापासून नाही खेळतच नाही हा मूड गेला की संपला तो माणूस म्हणजे आमच्यात म्हणजे एकदम फिरी होता ना आम्ही एकदम तसं बारक्या पोरासारखं वावरायचं खेळायचं
काय करायचं खेळायला लागल्या ना मग नंदावेच्या नात्याने त्याचे हातुरणातूनच उठवायच्या ओढूनच आणायच्या गोधडी सकट पाय धरून वाढायच्या मग तो आला की मग त्यांच्या यांच्या पदराची आणि त्यांच्या शर्टाची याची गातच मारायच्या
वाटलं म्हणजे आमचं एक तिकडं हेच म्हणजे मूड जबाबदाऱ्यासारखं झालं ना आम्ही खेळतच
नाही मग असं या गाणं म्हणायला लागले की तो सामने बसल आणि मग मोठेही म्हणा उंच आवाजात म्हणा
असं ते बाहेर थांबलंय आयटीचं थांबलंय ना तिथं आम्हाला लाउडस्पीकर असं बांधून दिलं त्याने
असं सांगायचं
मग तेव्हापासून आमचं ते हेच झालं
तर सगळे भाऊज आहे आणि तो एकटाच नंदे असायचा पण हे सगळे त्याची टिंगल करायची
मी म्हणलं का आपली
गळ्यातच काय पडायच्या
टिंगल करायचं
का चेड्डीची नाडी सोडायच्या चेड्डी वाढायच्या आणि मग तो वरडत पळायचा बाहेर काही लईच टिंगल करायचं ना त्याच्यामुळं आता ह्या सुद्धा 2-2.5 वर्ष अजिबातच कुणी खेळत नाही गाणं नाही सांगून 2.5 वर्ष तुम्ही पहिलीच वेळ असेल त्यांची गाणं म्हणजे
पहिलीच आहे पहिलीच ते आमच्या गावामध्ये त्या विषयी पोत काढला होता आणि आम्हाला बोलवलं तिथे त्यांनी